Amen. For the second session, I want to talk about the calling of the shepherd.
आणि दुसऱ्या सत्रामध्ये एका मेंढपाळाचं किंवा पाळकाचं पाचारण त्याबद्दल मी बोलणार आहे.
Let's turn to 1 Timothy chapter 3 verses 1 through 7.
पौलाचे तिमोथ्याला पत्र तिसरा अध्याय पहिले तिमोथी तिसरा अध्याय आणि 1 ते 7 ही वचन बघा. कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरितो, हे वचन विश्वसनीय आहे. अध्यक्ष अदुष्य एका स्त्रीचा पती, नेमस्त स्वस्थ चित्त सभ्य अतिथिप्रिय निपुण शिक्षक असा असावा. तो मद्यपी व मारका नसावा, तर सौम्य, भांडण न करणारा, द्रव्य लोभ न धरणारा, आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलाबाळांना भीड मर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा. ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करेल. त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे शिक्षेत पडू नये, म्हणून तो नवशिका नसावा. त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये, म्हणून त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांनीही चांगली साक्ष दिली असावी.
150 years ago, a man named E. M. Bounds wrote this.
आणि 150 वर्षापूर्वी E.M. Bounds नावाच्या देवाच्या सेवकाने असं लिहिलेलं आहे.
Men are God's method.
मनुष्य देवाची कार्यपद्धती आहे.
The church is looking for better methods. God is looking for better men.
मंडळी जे कार्यपद्धती नवीन नवीन शोधत आहे, पण देव जो आहे उत्कृष्ट मनुष्यांच्या शोधात आहे.
The glory and efficiency of the gospel is staked on the men who proclaim it.
आणि या सुवार्तेचं गौरव कशावर निर्भय आहे की जे मनुष्य ही सुवार्ता गाजवतात त्यांच्यासही निगडित आहे.
God declares that the eyes of the Lord run to and fro throughout the whole earth.
देव म्हणतो की त्याचे डोळे ह्या पूर्ण पृथ्वीवर चौफेर फिरत आहेत.
To show himself strong in the behalf of them whose heart is perfect toward him.
आणि ज्यांचं हृदय त्याच्या संगती परिपूर्ण आहे त्यांच्या प्रति तो भक्कम असा राहतो.
This declares the necessity of men and his dependence on them as a channel through which to exert his power on the world.
आणि म्हणून मनुष्य किती तयार असायला पाहिजे आणि देव त्यांच्यावर निर्भर आहे त्याची मंडळी वाढवण्यासाठी ह्याच्यातून त्याचं महत्व बाहेर पडतं.
This vital urgent truth.
आणि हे इतकं महान तीव्र आपल्यासाठी लागू करणारं सत्य आहे.
Is one that this age of machinery is apt to forget.
आणि हे अत्याधुनिक तांत्रिक जे युग आहे ते हे विसरून चाललेलं आहे.
What the church needs today is not more or better machinery.
आणि अजून अत्याधुनिक शस्त्र यंत्र ह्याच्या गरजेमध्ये मंडळी नाही आज.
Not new organizations or novel methods.
नवीन संस्था, नवीन कार्यपद्धती अशा प्रकारच्या रचनेमागे मंडळीची गरज नाही.
But men whom the Holy Spirit can use.
पण असे मनुष्य मंडळीला गरजेचे आहेत की जे आत्म्याने वापरले जाऊ शकतील.
Men who are mighty in prayer.
जे प्रार्थनेमध्ये तत्पर आहेत.
The Holy Spirit does not flow through methods but through men.
अपवित्र आत्मा कार्यपद्धतीने पुढे जात नाही तर मनुष्यांचा उपयोग करून पुढे नेतो.
He does not anoint plans but men.
कार्यपद्धतीला तो अभिषेक करत नाही पण मनुष्यांना तो करतो.
In this passage Paul is writing to Timothy in Ephesus where false shepherds had worked their way into the eldership.
आणि पौल इथं तिमोथ्याला लिहितोय अशाच परिस्थितीमध्ये की खोटे शिक्षक जे आहेत ते पुढारपणामध्ये पुढे सरसावत होते.
These men and perhaps even women
आणि हे पुरुष आणि काही स्त्रिया पण ह्यामध्ये सामील होऊ लागल्या.
Had brought in different doctrines. The word is heteros.
आणि मग इतर म्हणजे जे आपले सिद्धांत आहेत त्याच्या व्यतिरिक्त सिद्धांत ते घेऊन येऊन पाहत होते.
They were causing divisions, even divisions amongst families and apostasy.
आणि कुटुंबामध्ये पण ते घुसून असे वेगळे वेगळे मत त्यांचे पसरत होते आणि लोक विश्वास सोडून चाललेले होते.
The gospel of Christ crucified was no longer the passion of the church.
आणि मंडळीचा आवेश वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त हा आता त्याच्या व्यतिरिक्त होऊन चाललेला होता.
Paul's strategy for solving this problem was to leave Timothy in Ephesus.
आणि पौलाची काय आता योजना काय होती की टिमथीला ह्या एफिस शहरामध्ये सोडून जायचं.
To rid the church of the false shepherds.
आणि टिमथीला जबाबदारी होती खोटे शिक्षकांना तुंटित करावं शिक्षकांना.
And put in their place godly elders and deacons who would teach and model the gospel by their lives.
खोटे शिक्षकांना बाहेर हुसकावून जे देवभिरू असे नेते टिमथीने तिकडे लावून ठेवायचे होते.
For Paul there was no higher priority for the church than godly qualified leadership.
आणि पौलाला मंडळीसाठी ह्या पलीकडे अजून प्राधान्याची गोष्ट नव्हती की देवभिरू सक्षम नेते तिकडे सोडावं.
As the leaders of the church go, so goes the church.
आणि मंडळीचे नेते ज्या दिशेने जातात तिथं त्या दिशेने मंडळी पण जाते.
And so went the church at Ephesus.
आणि तिथं मंडळी एफिसची मंडळी पण चाललेली होती.
No church will rise above the maturity and the character of its shepherds.
आणि आपल्या जी मंडळी आहे ती मंडळी क्वचितच आपले नेते जे आहेत त्यांच्या वर जाऊन अजून प्रौढ होते.
If you show me a church that is grounded in the word, passionate for the gospel, striving after holiness.
आणि जर का तुम्ही मला एक अशी मंडळी दाखवाल की वचनामध्ये मुळवलेली सुवार्थेसाठी आवेशी आणि सत्याला धरून ठेवणारी.
I can guarantee you that the leaders model these qualities in their own lives.
तर ती मंडळी अशी का झालेली आहे त्याचं एकमेव कारण मी तुम्हाला दाखवल की ते पुढारी जे आहेत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ते त्यांना दाखवलेलं आहे.
One of the Puritans said that fathers are the mirrors in which their children look to put on their spiritual clothes.
आणि कुणी प्युरिटन लोकांनी असं सांगितलंय की लहान मुलं जे आहेत ते त्यांचे जे वडील आहेत पिता जे आहेत त्यांच्याकडे जणू काय आरशाच्या रूपाने बघतात की जेणेकरून त्यांच्या पित्यांकडे वडिलांकडे पाहून ते त्यांचे कपडे घालतात.
People look to their spiritual fathers as a pattern for their own lives.
आणि आपल्या आध्यात्मिक मग वडिलांकडे लोक पाहतात आणि त्यांचे आध्यात्मिक जीवन कसे तयार करावे ते त्यांच्याकडे पाहून अनुकरण करतात.
Isaiah 24:2 says the people will be like the priests.
यशया 24:2 मध्ये म्हणतात की जसं याजक तसे लोक.
So in chapter 3 Paul is telling Timothy what kind of men God wants to shepherd his flock.
आणि म्हणून पौल इथं टिमथीला सांगते कोणत्या प्रकारचे आता देवभिरू लोक हे नेतृत्वात यायला पाहिजे.
We need to remember what Paul told the Ephesian elders on that beach in Miletus 10 years earlier.
आणि 10 वर्षांपूर्वी इफिस त्या मिलेत बेटावर पावलाने ह्याच वडिलांना काय सांगितलं होतं ते आपण आठवणीत आणायला पाहिजे.
Acts 20:28
आणि प्रेषित 20:28 इथं असं लिहिलंय तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या यासाठी की देवाची जी मंडळी आहे त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळविली तिचे पालन तुम्ही करावे.
This morning I want us to look at the first verse of 1 Timothy 3.
आणि पहिले टिमथी 3 याचं पहिलं वचन तुम्ही आज पहा.
To answer the question, how do we recognize the men whom the Spirit is raising up to shepherd the flock of God?
कसं बरं आपण आत्मा ज्या ज्या नेत्यांना आता तयार करत आहे उभं करत आहे त्यांना कसं बरं ओळखावं.
The Spirit raises up and qualifies these men.
आणि आत्मा त्यांना उभं करतो आणि त्यांना सक्षम पण करतो.
Not an ordination council, not a seminary degree.
आणि कोणची ऑर्डिनेशनची जी कमिटी किंवा प्रशिक्षणाचं जे कॉलेज आहे ते तयार करत नाही.
So how do we recognize them?
मग कसं त्यांना ओळखावं बरं.
First question.
पहिला प्रश्न.
Do you have a strong desire?
तुमच्यामध्ये एक तीव्र इच्छा आहे का ही सेवा करण्यासाठी.
The saying is trustworthy, if anyone aspires to the office of overseer, he desires a noble task.
आणि हे अध्यक्षाचं काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरितो.
When the Holy Spirit gifts and raises up a man to shepherd God's flock, he puts within him a strong, overwhelming, passionate desire for this work.
पवित्र आत्मा जरा एका व्यक्तीला तयार करत आहे आणि ह्या कामासाठी सज्ज करत आहे तर तो त्या व्यक्तीला त्या सज्जते संगती एक तीव्र आकांक्षा इच्छा पण ते करण्यासाठी देतो.
He uses two different words to express the strong desire.
आणि ही तीव्र इच्छा याबद्दल दोन शब्द पावलीचा वापरतो.
First word is aspire. It means to reach after, to pursue.
आणि इथे लिहिले आकांक्षा.
The second word is desire. It's usually translated as the word lust.
आणि इथे काम करू पाहतो आणि आकांक्षा धरितो हे जणू काही वासनेचा हा शब्द वापरलेला आहे.
Greek is epithumia.
आणि एपिथुमिया म्हणजे बाकीच्या ठिकाणी तीव्र वासना इच्छा हा शब्द आहे.
Here it means a passionate compulsion, an overwhelming desire.
पण इथे नकारात्मक तो शब्द नाही तर सकारात्मक आहे की एक जणू काही खूप जीवन व्यापून टाकणार आवेश.
Put these two words together, if the Holy Spirit is raising up a man to be a shepherd, he will have a strong, passionate desire to do this work, and he will pursue it.
आणि जर का देव त्याला तयार करत आहे हे काम करण्यासाठी तर तो त्याला एक आकांक्षा आणि तीव्र इच्छा देतो आणि त्या आकांक्षा इच्छा आल्यावर तो व्यक्ती ते निवडतो.
He won't sit on the sidelines hoping that someone will ask him.
आणि तो उगाच असे शेजारी कुठेतरी कोपऱ्यात बसत नाही की कोणतरी मला विचारल
ह्यावर. The desire will be so strong, he will make great sacrifices to prepare himself for the work and prove himself in the work.
आणि ही आकांक्षा इतकी तीव्र असेल की त्या सेवेसाठी तो अगोदरच तयारी करत राहतो आणि मग स्वतःचं जीवन त्या परीक्षेत उतरल ह्याची प्रशिक्षा स्वतःला देत असतो.
He will be restless until he can devote himself to it.
आणि तो एकदम चल बिचल असतो जोपर्यंत ह्या कामामध्ये तो उतरत नाही.
I'm beginning my 31st year as a pastor.
आणि मी माझं 31वं वर्ष पालक्याने आता सुरुवात करत आहे.
I can tell you that the pressure, stress, temptations and discouragements that come with being a shepherd are so great that if you don't have an even greater overwhelming compulsion to do the work, you won't last.
मी तुम्हाला हे सांगतो 31 वर्षाच्या अनुभवामध्ये ह्या जबाबदारीचा ताण तणाव आणि जे काही दबाव असतो तो इतका आहे की त्या दबावा पलीकडे जर का एक जीवन व्यापून टाकणारी पवित्र आत्म्याकडून इच्छा नसेल हे काम करण्यासाठी तर तुम्ही टिकणारच नाही.
Maybe you've heard it said that every Monday morning a pastor wants to leave the ministry.
आणि तुम्ही कदाचित ऐकलं असेल की प्रत्येक सोमवारी सकाळी पाळल जो आहे त्याला ते सेवा कार्य सोडून आता बाहेर जायची इच्छा असते.
That's not true.
तसं नाहीये.
Sometimes I want to leave on Sunday.
कधी कधी मला रविवारी रात्रीच सोडूशे वाटतं.
Sometimes my wife wants me to leave. Almost 80% of men who enter full-time ministry drop out within 10 years.
आणि 80% जे लोक पूर्ण वेळ सेवेत उतरतात ते जे आहेत 10 वर्षातच परत मागे जातात.
Only one man in 10 will still be pastoring at the age of 60.
आणि 60 वर्षापर्यंत 10 मधले फक्त एकच 60 वयापर्यंत ती सेवा करत राहतात.
One survey that I read said 50% of pastors would leave the ministry if they could find another job.
आणि काही सर्वे मी वाचला आहे की 50% जे पालक आहेत जर का त्यांना दुसऱ्या कामाची जर का तुम्ही ऑफर द्याल तर ते सोडून जातील.
Maybe you've heard these words of Charles Spurgeon.
आणि म्हणून चार्ल्स स्पर्जन चे तुम्ही शब्द ऐकले असाल.
Do not enter the ministry if you can help it.
आणि तुम्ही फक्त त्या सेवेला आधार देण्यासाठी तुम्ही त्या सेवेमध्ये पदार्पण करू नका.
If you can be content to be a newspaper editor, a shopkeeper, a doctor or a king, do that instead.
जर का तुम्हाला राजा होण्यात समाधान मिळेल, वार्तापत्रक होण्यासाठी समाधान मिळेल, डॉक्टर इंजिनियर होण्यात समाधान मिळेल तर तुम्ही जा त्या मागे.
Only enter the ministry if you can't do anything else.
आणि फक्तच सेवेमध्ये तुम्ही जेव्हा तेव्हा उतरा जेव्हा दुसरं काही करण्यामध्ये तुम्हाला समाधान मिळणार नाही.
Only if you can say with Paul, woe to me if I do not preach the gospel.
फक्त पौलासारखं तुम्ही म्हणाल की हाय हाय माझी की जर का मी सुवार्ता गाजवली नाही तर.
I never try to talk a man into being a pastor or an elder.
आणि मी कधीही एका व्यक्तीला असं खात्री पटवून देत नाही की तू ये बाबा आता पूर्णपणे सेवेत.
But I tried to talk several men out of it.
आणि बऱ्याचशा लोकांना मी ही खात्री पटवून देतो की तू नाही सेवेमध्येच पात्र नाहीस.
This is a work of the Spirit.
हे आत्म्याचं काम आहे.
When the Spirit is doing this work, the man will be driven to pursue eldership.
आणि जेव्हा आत्मा कार्यरत असेल तर मग हे मनुष्य आकांक्षेने पुढे पुढे म्हणतील मला ह्या सेवेत पदार्पण करायचं.
इट्स अ फायर शट अप इन हिज बोन्स.
आणि ते त्याच्या हाडांमध्ये जणू काय अग्निसारखं आहे.
द लव्ह ऑफ क्राइस्ट विल कंस्ट्रेन हिम.
आणि प्रभूचं प्रेम त्याला पुढे पुढे सरसावतं.
I recently have been working with 5 men to train them for leadership.
आणि मी नुकतच 5 जे मनुष्य आहेत माझ्या जीवनामध्ये त्यांना मी प्रशिक्षण देत आहे सेवेसाठी.
These men have the biblical qualifications.
आणि बायबलच्या दृष्टिकोनातून जे काही लागतं ते त्यांच्या जीवनामध्ये आढळते मला.
So recently I said to all 5, talk to your wives, pray and come back and tell me if you have a burning desire to be an elder.
मग मी त्यांना सांगितलं तुम्ही जाऊन आपल्या पत्नींशी बोला घरी प्रार्थना करा आणि मग येऊन मला सांगा की तुमच्यामध्ये एक असं जळजळत आवेश आहे का हे सेवेमध्ये येण्यासाठी.
3 of the men said yes.
3 त्यांच्यापैकी म्हटले होय आम्हाला आहे.
2 were hesitant.
आणि दोघे जे आहेत ते थोडस विचार विनिमय करू लागले.
One of these men asked if he should go and talk to one of the other men and encourage him.
आणि मग ह्या तिघांपैकी जे तयार होते ते म्हटले की त्या दुसऱ्या माणसाला आम्ही जाऊन खात्री पटवू का दोघांमध्ये.
I said no.
मी म्हटलं नको.
I said if this man has a burning desire to be an elder, you won't need to encourage.
आणि जर का त्याच्यामध्ये एवढा आवेश आत्म्याद्वारे उत्पन्न आहे ह्या दोघांमध्ये तर तुम्हाला जाऊन त्यांना खात्री पटवण्याची गरज नाही.
I love this man, he's a godly man, but I'll wait.
आणि मी ह्या दोघांवर प्रेम करतो ते देवगुरु आहेत पण मी देवासाठी वाट पाहल.
So you need to ask yourself, do you have a strong desire or do you have a wrong desire?
तुम्ही तुमच्यामध्ये तीव्र इच्छा आहे का चुकीची इच्छा आहे हे परीक्षण केलं पाहिजे.
Not every desire to preach or teach is a calling from God.
आणि कोणतीही सतत येणारी आपल्या मनामध्ये इच्छा बोध करणं आणि शिक्षण देणं ही देवाकडूनच आहे असं नाही.
I've known men who say they have a strong burning desire to be a pastor.
आणि काही काही मनुष्य मला माहित आहेत की ते म्हणतात नाही माझ्यामध्ये खूप तीव्र इच्छा आहे ती सेवा करण्यासाठी.
But what they really wanted was the prestige and the status.
पण लोकांना त्या मान आणि सन्मान पाहिजे यासाठी ते म्हणतात की मला तीव्र इच्छा.
They love the idea of being called elder, pastor, of seeing their name on the office door of the church.
आणि चर्चच्या ऑफिसच्या दरवाजावर त्यांचं नाव कोरलेलं आहे लोक त्यांना बाळक साहेब म्हणत आहेत म्हणून ही जी भूमिका आहे त्यांना खूप आवडते.
3 John verse 9 talks about a man like that.
आणि 3 योहान जे पुस्तक आहे पत्र आहे छोटसं.
His name was Diotrephes.
Diotrephes नावाचा एक व्यक्ती त्याबद्दल लिहिलेलं आहे.
Who likes to put himself first.
त्याला स्वतःला पुढे पुढे करण्याची इच्छा आहे.
He loved being the big boss.
आणि बिग बॉस म्हणजे मोठा बॉस होण्याची त्याला खूप इच्छा होती.
That's a better description of a wolf than a shepherd.
आणि हे तर लांडग्याची खून आहे मेंढराची आणि पाळकाची नव्हे.
The man God sets apart to shepherd his flock is a humble servant.
12 वचन दिमित्रियाविषयी सर्वांना मी सक्त सत्याने ही चांगली साक्ष दिली आहे आम्ही ही साक्ष देतो आणि आमची साक्ष खरी आहे.
He resists any acclaim that would cater to his fleshly pride.
आणि म्हणून जर का खरी निवड पाचारण झालेलं आहे तर व्यक्ती आत्मपरीक्षण करतो आणि नुसतं देहातून जगातून ही मला इच्छा आलेली ह्याचा तो विरोध करतो.
I tell men at our church, if you desire to be an elder, you will be the bullseye in Satan's target.
आणि मी माझ्या मनुष्यांना लोकांना चर्च मध्ये म्हणतो जर का तुम्हाला वडील व्हायचं आहे तर मग सैतानाच्या बरोबर निशाण्यावर तुम्ही बसले असणार.
Men will blame you, men will criticize you.
लोक तुम्हाला दोष देतील तुमची टीका सतत करतील.
You're going to get suffering, heartache and exhaustion.
आणि तुम्हाला सारखं तिकडं दुःख सहन आहे हृदय दुखित होईल निराश होईल.
Not cheering crowds and a gold watch.
आणि तुम्हाला असं सोन्याचं घड्याळ खूप चांगलं कामकाज केल्यामुळे सगळ्यांची प्रतिष्ठा अशी मिळणार नाही.
So that's a wrong desire.
ती चुकीची इच्छा आहे.
Some men say they desire to be a pastor, but the truth is, at least in America, they're lazy and they think that being a pastor is an easy job.
आणि काही काही लोकांना वाटत वाटतं की हे पाळकी सेवा मी का निवडल, कारण तिकडे मला जास्त काम करायची गरज नाही आणि मी आळशी असं बसत.
यू जस्ट टॉक ऑन द फोन,
आणि फक्त तुम्हाला फोनवर बोलायचं असतं.
यू गो आउट टू लंच,
आणि मग लंच वेगळ्या वेगळ्या लोकांना दुपारी जेवायला घेऊन जावं लागतं.
Every biblical description of an elder is that of a man who works to the point of exhaustion in the ministry.
पण बायबल मध्ये सेवकाची जर का भूमिका तुम्ही पाहाल तर कितीतरी वेळेस लिहिलंय की ते इतकी अतिश्रम करणारे आहेत.
Any man who thinks that the ministry is a way to avoid hard work is mistaken.
आणि जर का कोणाला वाटेल की सेवा जी आहे ती कठीण परिश्रम करण्यापासून एक दुसरा मार्ग आहे तो चुकलेला आहे.
I've heard it said that 1 hour of preaching is equal to the stress of 8 hours work.
आणि एक तास बोध करणं, प्रचार करणं, ते एक दिवसभर 8 तासाचं कामासारखं आहे.
If you do it right.
जर का तुम्ही योग्य रीतीने हे वचनाची सेवा केली तर.
How much has this man worked? Number 3, I've known men who went into the ministry because they loved to read theology and study and talk about the Bible.
आणि मग काही लोक सेवा का निवडतात की ईश्वर विज्ञानाबद्दल विचार करणं आणि विचार विनिमय करणं, इतरांना शिकवणं, ह्याबद्दल त्यांचं प्रेम आहे.
That qualifies you to be a Christian.
आणि ती गोष्ट तर तुम्हाला ख्रिस्ती, सर्व ख्रिस्ती ईश्वर विज्ञानाबद्दल बोलायची इच्छा.
Not necessarily a pastor.
पण पाळकाच्या शोभेला असं तसं होत नाही.
A love for God's word and diligent study is absolutely necessary for that calling of an elder.
आणि बायबलचं प्रेम आणि त्याचा अभ्यास करण्याची तीव्र इच्छा फार महत्वाची आहे या वडिलाच्या पेशामध्ये.
But any man who thinks that pastors, teachers have the luxury of spending full time studying and thinking deep theological thoughts is dreaming.
पण एखादा व्यक्ती फक्त असा विचार करेल की नाही मी पाळल झालो तर मला इतका वेळ मिळेल आणि मग मी वचनावर इतकं मनन करेल आणि त्याच्यामध्ये भारावून हरवून जाईल आणि किती छान मला विचार करण्यास वेळ मिळेल.
Very few of us will ever have John Piper's title, Pastor of Preaching and Vision.
फार क्वचितच आपल्याला अशी पदवी देतील मंडळीमध्ये की दृष्टांत आणि पाळकीय सेवेचा प्रमुख.
At my church, I end up cleaning toilets.
कधी कधी माझ्या मंडळीमध्ये मला जे बाथरूम आहे ती साफ करण्याची वेळ येते.
Counseling, missions, administration, helping design the church website.
आणि मग चर्चची वेबसाईट निर्माण करणं, व्यावहारिक गोष्टींकडे लक्ष देणं आणि मग लोकांना सल्ला मदत करणं, ह्या सगळ्या किती वेळ घेतात माझ्या.
And on top of all this, I still then prepare my sermons.
आणि हे सगळं करत असताना मला मग संदेशाची तयारी पण करावी लागते.
We don't shepherd books and computers, we shepherd people.
आम्ही जे आहे ते कम्प्युटर आणि पुस्तकांची काळजी घेत नाही, आम्ही लोकांची काळजी घेतो.
I've known other men who wanted to be pastors just so they could preach.
आणि काही लोक जे आहेत फक्त मला बोध करण्यास, प्रचार करण्यास संधी मिळेल म्हणून मला पाळक व्हायचं.
Oh, they will never be happy unless they could preach.
आणि जोपर्यंत मला प्रचार करण्यास संधी मिळणार नाही तोपर्यंत मी आनंदी होणार नाही.
It's a great feeling to stand up and declare absolute truth.
आणि फार सुंदर हे आपल्याला वाटतं की उभं राहून मी जे खरं सत्य आहे ते बोलावं.
What Christian wouldn't want to do that?
Konsa Christi vyakti tasa karu ichchit nahi?
That's not necessarily an evidence that the Holy Spirit is setting you apart to shepherd the flock of God.
Pan te hi asa purava nahi ki te jhale mhanunach apan gruhit dharla pahije ki pavitra atma tumhala vegle karat ahe sevesathi.
I've known many men who love to preach because they love the sound of their own voice.
बरेचसे लोक आहेत का बरं प्रचार त्यांना आवडतो की माझा आवाज किती मधुर आहे त्यांना ऐकायला भेटतो.
But the people were incidental. Superfluous, extra. The people didn't matter.
आणि हा लोक काही जास्त महत्वाचे नाही, माझा आवाज किती मला चांगला ऐकायला भेटतो.
I've known men that wouldn't know or care if anyone else was in the building as long as they could pound the pulpit and shout.
आणि असे काही लोक आहेत की लोक त्या इमारतीमध्ये येऊ नाही येऊ, मला माझा आवाज ऐकू येतो आणि मला हे पुलपीट मारता येते म्हणून.
Here's the difference.
आता हा फरक आहे.
The man with the true call of God has an overwhelming burden that God's people understand God's word.
आणि ज्यांना खरं पाचारण झालेलं आहे त्यांना इतकी तीव्र इच्छा असते की देवाच्या लोकांनी वचन समजून घेतलं पाहिजे.
When a true shepherd preaches, he's concerned with his sheep.
आणि जेव्हा खरा मेंढपाळ प्रचार करतो तो स्वतःच्या आवाजासाठी नव्हे तर त्या मेंढरांना भरवलं पाहिजे ह्याची त्याला इच्छा असते.
The other man is just concerned with his notes.
आणि दुसरा व्यक्ती जो आहे माझे सगळं मी इथं हस्तपत्रिका वापरली आहे का त्याच्याबद्दल त्याचा विचार असतो.
नेक्स्ट क्वेश्चन, डू यू डिझायर टू ओव्हरसी गॉड्स फ्लॉक.
आणि मग दुसरा प्रश्न आहे की तुम्हाला देवाच्या कळपावर अध्यक्षत्व किंवा त्यांची देखरेख लक्ष द्यायचं आहे का.
1 Timothy 3:1 If any man aspires to the office of overseer,
आणि जर का अध्यक्षाचं काम करू पाहतो असलेले पहिल्या वचनामध्ये.
In the Greek, the word office is not there.
आणि मूळ भाषेमध्ये तिकडं अध्यक्षाचं काम हे नाहीये तिकडं.
It would be better translated, if any man aspires to eldership, the work of overseer.
आणि मूळ भाषेमध्ये असं आहे की कोणाला अध्यक्षत्व करायचं असेल तर किंवा लक्ष द्यायचं असेल तर देखरेख करायची असेल तर.
Overseeing what?
अच्छा कशावर देखरेख करायची.
The family of God.
देवाच्या कुटुंबावर.
So it's an overwhelming desire to love and serve and sacrifice for the church.
म्हणून ही फार तीव्र इच्छा त्यांना मिळते की मला इथं माझा वेळ घालवायचा आहे माझा शक्ती घालवायची की जेणेकरून मंडळी देवाचे लोक सुरळीत पुढे पुढे जातील.
Beware of any man who wants the title who isn't already serving.
आणि जर का एखादा व्यक्ती अगोदर पासून सेवा मंडळांची संतगणांची करत नसेल व्यावहारिक रीतीने तर तो एकदम अध्यक्ष बनून कसा करत.
He is waiting until he gets the label, elder, pastor. As soon as the church gives him the title, then he'll start serving.
आणि त्याचा विचार कसा आहे खोट्या पाचारणाचा की मला ती टायटल मिळाली मग मी सेवेला चालू करेल पण अगोदर पासून तो सेवेत नसतो.
Look out world.
जगाचा दृष्टिकोन बघा.
An evidence that God is calling you to be an overseer is an intense desire to see that God's sheep have a shepherd.
आणि मग कशा प्रकारे आपण जाणून घेतो की आपल्याला तीव्र इच्छा मिळते की देवाचे जे हे मेंढर आहेत त्यांना पाळकाची गरज आहे त्याविना त्या नासधूस होईल देवाच्या लोकांमध्ये.
And you will preach and teach or counsel or do whatever it takes to see them grow and know Christ more.
आणि मग तुम्ही तुमचे श्रम घ्याल प्रचार कराल शिकवाल सल्लामसल द्याल जे काही तुमच्या क्षमतेमध्ये आहे तुम्ही कराल जेणेकरून ते बांधले जावे.
You will do it with or without a title.
आणि तुम्हाला पदवी मिळो न मिळो तरी तुमच्यामध्ये ती तीव्र इच्छा असते की ते करण्यासाठी.
You will do it whether you are paid or not.
आणि जर का पुरेसा पैसा मिळो न मिळो तुम्ही ते तसं करत
राहणार.
आणि जर का तुम्ही तसं दृश्य पाहिलं की मेंढर जे आहेत मेंढपाळाविना आहेत अन्य शिक्षण येत आहे हे तुम्हाला सहन होत नाही.
Shepherds love sheep. Does that describe you?
मेंढपाळ मेंढरांवर प्रीती करतात ते तुमचं विवरण आहे का.
And look at the word overseer. Episcopos.
इथे एपिस्कोपॉस किंवा अध्यक्ष हा शब्द बघा.
This describes the man's function.
आणि तिथे त्याची कार्याबद्दल इथे भर आहे या शब्दाचा.
He is looking over the flock.
आणि तो त्याच्या मेंढरांवर बघण सांभाळ करत आहे.
He leads it. He exercises discipline.
आणि तो तिकडे नेतृत्व करतो तो तिकडे शिक्षण ताडण करतो.
He's not a figurehead. He is hands on.
तो फक्त असं लांबून आम्हाला दिसणारा तिकडे पुढे कुठतरी असा पाळत नाही तो लोकांमध्ये येऊन त्यांच्या गरजा जाणून त्यांच्यामध्ये सेवा करणार आहे.
So the man God is setting apart to be an overseer must have a passionate work desire to do the work of an overseer.
आणि म्हणून जो व्यक्ती अध्यक्ष करू इच्छितो त्याला देव अध्यक्षपणा देखरेख करण्याची तीव्र इच्छा देतो.
That means everything involved, everything the sheep need.
आणि सर्व काही जे कळपाला लागल ह्या आध्यात्मिक यात्रेमध्ये सर्व काही सुरळीत होण्यासाठी ते तो करू इच्छितो.
This leads to another question.
आणि पुढे एक प्रश्न अजून एक उद्भवतो.
Do you desire to live a godly exemplary life?
तुम्ही देवभिरू उदाहरणदायक जीवन जगण्याची इच्छा बाळगता का.
You must desire to pursue the godly character that God requires of His shepherds, not just the title or even the work.
फक्त पदवी फक्त कामामागच तेवढीच इच्छा बाळगू नव्हे तर देव जी अपेक्षा धरतो की अशा माझ्या लोकांचं जीवन उदारदायी आणि देवभीरू असेल त्याची पण इच्छा देव आपल्याला देतो.
Look at 1 Timothy 3, verse 2.
पहिले तिमोथी 3:3 बघा. तो मद्यपी व मारका नसावा. सॉरी. अध्यक्ष अदृश्य एका स्त्रीचा पती नेमस्त स्वस्त चित्त सभ्य अतिथिप्रिय निपुण शिक्षक असा असावा.
Above reproach means no one can legitimately accuse you of hypocrisy in your Christian life.
अध्यक्ष अदृश्य असावा म्हणजे कोणीही असं यशस्वीपणे तुम्हाला तुमच्यावर काहीतरी मोठा आरोप आणू शकत नाही की तुमच्यामध्ये ढोंगीपणा आहे.
The call to be an elder is a call to personal holiness.
आणि वैयक्तिक पवित्रतेचं हे पाचारण आहे.
And it's so important because God calls you to be the pattern for the rest of the flock to trace their lives around.
आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला एक साचा देव घडवत आहे जेणेकरून बाकीचे मेंढरे तुमच्या मागोमाग येतील.
1 Peter 5:3 being examples to the flock.
पहिले पेत्र 5:3 की तुम्ही त्यांना उदाहरण असं बना.
This is why a pastor must be hospitable, why he must have his family under control, because God wants the rest of the church to be able to look at him as a pattern to follow.
आणि देव का बरं पाळताकडून हे अपेक्षितो कारण तो जर का अतिथिप्रिय असेल तर मंडळांमधल्या कुटुंब पण अतिथिप्रिय बनतील. तो जर का स्वतःचं कुटुंब चांगलं चालवल मग मंडळातले कुटुंब पण स्वतःचे कुटुंब चांगलं चालवतील.
They say that pastors live in aquariums.
आणि मग असं म्हणतात की पाळकाचं जीवन हे माशाच्या त्या काचेच्या टाकीमधलं जीवन आहे.
People are staring at you. They're looking at you. Every part of your life and your family, they're watching you.
आणि लोक माशाला त्या काचेच्या टाकीमध्ये सगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतात तसं लोक तुमचं जीवन पाहत आहेत.
All the time.
सर्व वेळेस.
And that's what God wants.
आणि देवाची इच्छा आहे की तसंच व्हावं.
It goes with the job.
आणि तुमच्या कामासंगती ते जात.
इफ यू ऑर युअर वाईफ
तुम्ही किंवा तुमची पत्नी
डोंट डिझायर टू लिव्ह दिस वे देन गॉड इजंट कॉलिंग यू टू दिस मिनिस्ट्री.
त्यांना अशी इच्छा होत नाही की आपण असं जगायला पाहिजे पवित्रने तर मग देव तुम्हाला पाचारण देत नाही.
अँड व्हॉट अ शेम ऑन द बॉडी ऑफ क्राइस्ट व्हेन अनगॉडली मेन आर पुट इन टू लीडरशिप.
आणि कितीतरी दुःखाची गोष्ट आणि निंदेची गोष्ट मग बनती की जेव्हा देवभीरू लोक ही पदवी स्वीकारतात आणि ह्या पदवीमध्ये येतात.
And then when they're caught in sexual sin or doing stupid things or saying stupid things.
आणि मग लैंगिक पाप आणि मग मूर्खपणाचे बोल बोलणं ह्यामध्ये जर का ते अडकले किंवा लोकांना पाहायला मिळालं तर किती देवाची निंदा होते.
And there people say I thought they were supposed to be examples we could follow.
आणि मग लोक म्हणायला लागतात अरे यांचं जीवन उदाहरणदायक आपल्यासाठी होतं आणि बघा हे असं करायला लागले.
The truth is people do follow them.
आणि मग लोक त्यांच्या मागे मागे जातात हे खरं आहे.
The fact that people do copy their pastors lack of godly character explains why the body of Christ is often so weak and so crippled.
आणि देवाची मंडळी बहुतांश रीतीने काय एवढं अशिक्त अशक्त आणि पांगळी झालेली आहे कारण ते त्यांच्या पाळका मागे जाऊ इच्छितात त्यांचं जीवनाचं अनुकरण करू इच्छितात पण पाळकच देव गुरु नाही आणि म्हणून ते देखील आध्यात्मिक रीतीने एकदम खालच्या स्थितीवर असतात.
Satan attacks the church's leaders and the rest of the flock follow.
आणि मग सैतान जो आहे त्या मंडळीच्या नेत्यांवर आक्रमण करतो आणि मग जे मेंढरे आहेत त्यांच्यावर पण तसंच परिस्थिती आहे.
So do you have a burning desire to pursue the holy godly character that God requires of these men?
या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्यामुळे तुम्हाला देवाकडून एक तीव्र इच्छा देवभीरूपणी आणि पवित्रतेची पण आहे का?
Next question.
पुढचा प्रश्न.
Do you have the right gifts?
मग तुमच्याकडे योग्य दान पण आहेत का ह्या सेवेसाठी?
If you have a strong desire for the work of overseer, can you do the work?
आणि जर का तुम्हाला ही अध्यक्षाच्या कामाची तीव्र इच्छा आहे पण तुम्ही ते करू शकता का?
Has God given you the gifts and abilities that go along with the calling?
आणि या पाचारणा संगती जाण्यासाठी ते योग्य दान पण त्यांनी देवाने तुम्हाला दिलेले आहेत का?
I've heard some people say there are no abilities that are required.
आणि काही लोक म्हणतात नाही नाही असे दान आणि अशी क्षमता अशी लागत नाही ह्या कामासाठी.
They say all the qualifications that are given have to do with godly character, not ability, except to be able to teach.
आणि ते म्हणतात की फक्त शिकवण्यास सक्षम असला पाहिजे तो आणि देवभीरू असला पाहिजे पण बाकीच्या गोष्टी लागत नाही.
But certain abilities are implied in light of the work of overseeing.
पण अध्यक्ष ह्या भूमिकेशी गृहित धरलं पाहिजे आपण की ती भूमिका जर का आपल्याला करायचे अध्यक्षाचं नेतृत्व करायचंय तर मग काही दान लागतात त्याच्यासाठी.
एव्हरी ओव्हरसीअर मस्ट बी अ गॉडली मॅन बट नॉट एव्हरी मॅन गॉडली मॅन इज कॉल्ड टू बी अन ओव्हरसीअर.
प्रत्येक जो अध्यक्ष आहे त्याला देवगुरुपणाची अपेक्षा आहे देवाकडून पण प्रत्येक देवगुरु व्यक्तीला देव आता वडील बनवणार अशी काही गॅरंटी नाही.
An overseer must have practical wisdom and hard-headed biblical discernment.
आणि हा जो अध्यक्ष आहे त्याच्याकडे व्यवहारिक देवाने त्याला ज्ञान दिलं पाहिजे आणि बरेचसे निर्णय करण्यासाठी त्याला ज्ञान आणि समजबुद्धी देवाने दिली पाहिजे.
I know some godly men who are just too nice to be elders.
आणि बरेचसे देवगुरु असे लोक आहेत ते वडील झाले असतात ते इतके काही चांगले आहेत की ते सगळ्यांनाच मुभा देतील.
They see the best in everyone, but they can be naive, they can be fooled by evil people.
पण ते देवभीरू आहेत पण सगळ्यांमध्ये त्यांना चांगुलपणा दिसतो आणि मग असे धूर्त लोक त्यांचा फायदा घेऊ शकतील.
They have a deficient view of depravity.
आणि त्यांना आपल्या मनुष्याच्या पतित परिस्थितीची योग्य त्यांना समज नाही.
यू डोंट वॉन्ट those men leading the flock.
आणि असे जर का लोक असतील की सगळ्यांबद्दल त्यांचं चांगलं मत आहे ते तसे लोक घेता कामा नाही.
यू मस्ट बी रिअलिस्टिक अबाउट द सिनफुलनेस ऑफ मॅन.
पण आपण खरं मानायला पाहिजे की मनुष्याची पतित परिस्थिती आहे आणि संतगणांमध्ये पण बहुतांश पाप उरलेलं आहे.
The overseer must be able to lead and make decisions.
आणि जो अध्यक्ष आहे तो निर्णय घेण्याची पात्रता त्याच्यामध्ये पाहिजे आणि त्यामध्ये मार्गदर्शन करण्याची पात्रता पाहिजे.
An elder is a leader.
आणि जो वडील आहे तो नेता आहे.
If no one's following you, you're not a leader.
जर का कोणी तुमच्या मागे येत नाही तर मग तुम्ही नेते नाही.
The test of his ability to lead is how he leads his own family.
आणि त्याची परीक्षा कशी आहे तर त्याचं कुटुंब त्याच्या मागामागं चाललं असेल तर मग तो ह्या कामास उतरलेला आहे.
If he can't manage his own family, how will he take care of the family of God?
जर का स्वतःचं कुटुंब त्याची व्यवस्था तो सांभाळू शकत नाही तर मग देवाच्या घराची व्यवस्था तो कसा सांभाळतो?
A man might be godly and humble.
आणि देवभीरू आणि नम्र एखादा व्यक्ती असेल.
But if he can't step up and make hard decisions, God has another work for him.
पण तो जर का उभं राहून कठीण परिस्थितीमध्ये कठीण निर्णय घेऊ शकत नाही तर मग देव त्याच्याकडून दुसरं काम अपेक्षा.
Verse 3 says, not quarrelsome.
आणि तिसरं वचन म्हणते तो मद्यपी व मारका नसावा.
He must be able to work as a team with other men.
आणि दुसऱ्या वडिलांसंगती सामूहिक रीतीने सांघिक रीतीने काम करण्याची योग्यता त्याच्यामध्ये असायला पाहिजे.
If this man is contentious and argumentative and too opinionated, he is an elder material.
जर का तो सारखं स्वतःचंच मत खरं आहे आणि त्याच्यासाठी तो झगडतो मग तो सारखं झगडतो तर मग तो वडील होण्याच्या पात्रतेचा नाही.
All of the work necessary for overseeing implies availability.
आणि मग हे जे काम करण्यासाठी एक गृहित धरायला पाहिजे आपण की तो उपलब्ध असायला पाहिजे.
If a man is too tied up with his job or family issues or if he lives too far away, he can't shepherd the flock.
आणि जर का एखादा व्यक्ती फार लांब राहतो किंवा कुटुंबाच्या भरपूर त्याच्या गरजा आहेत त्याकडे त्याला लक्ष द्यावं लागतं सारखं किंवा काम त्याला फार गर्क राखतं तर मग तो मग वडील उपयुक्त रीतीने होऊ शकत नाही.
Again, he might be a very godly man.
आणि तो फार देवभीरू मनुष्य असेल.
God has other work for him.
पण दुसरं काम देवाकडे त्याच्यासाठी आहे.
And he must be able to teach.
आणि त्याला शिकवण्यास तो तत्पर निपुण असला पाहिजे.
This has two sides, and we find them both in Titus 1:9.
आणि तीत 1:9 मध्ये दोन बाजू आहेत या गोष्टीला आपण पाहूया. आणि दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा असा असावा, ह्यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध कराव्यास व उलट बोलणाऱ्यांना कुंठित कराव्यासही समर्थ व्हावे.
He doesn't have to be able to preach from the pulpit.
आणि सारखं पुलपीट वरून मोठ्याने प्रचार करण्याची एवढी त्याची समता त्याच्याबद्दल हे सांगत नाही.
But he must be able to clearly communicate God's word to the members of the flock.
पण जे सभासद आहेत त्यांना स्पष्टपणे देवाचं वचन सांगून देण्याची क्षमता पाहिजे त्याला.
And confront those who contradict it in order to protect the flock.
आणि मग जे आतमध्ये घुसू पाहतात आणि अन्य शिक्षण घेऊन येऊ पाहतात, मग त्यांना त्यांना कुंठित करणं, त्यांना आणि देवाच्या लोकांना संरक्षण देणं ह्याची क्षमता पाहिजे.
So this implies a degree of giftedness from God and some biblical education, although it doesn't have to be a formal biblical education.
आणि ह्याचा अर्थ आहे की देवापासून दान आहेच त्याला, पण काहीतरी प्रशिक्षणाखाली तो गेलेला आहे हे आपण गृहीत धरू शकतो.
One of our elders in training, he didn't graduate from high school.
आणि आमच्यामध्ये एक वडील आहे जो प्रशिक्षण घेत आहे, त्याने जे शाळा जी आहे ती पूर्ण केलेली नाहीये.
The first book he ever read all the way through was the Bible.
पहिले जे पुस्तक त्याने वाचलं ते म्हणजे बायबल.
But he's read it over and over and over.
पण बायबलच त्याने सतत 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 वाचलेला आहे.
He has very little education.
आणि जागतिक रीतीने त्याचं शिकवण जे आहे ते खूप कमी आहे.
But he has
शिक्षण जे आहे खूप कमी आहे.
He has a deep knowledge of God's word because he's worked hard at it.
पण देवाच्या वचनामध्ये तो फार सखोल गेलेला आहे आणि त्याच्यात त्याने भरपूर श्रम घेतलेले आहेत.
And he meets the biblical qualification.
आणि म्हणून तो ह्या पात्रतेस लायक आहे.
Third question.
तिसरा प्रश्न.
Do you have the confirmation of the church?
आणि तुमच्यावर मंडळीचं आशीर्वाद किंवा मंडळीची मान्यता आहे का?
When God sets apart a man to shepherd the flock,
जर का देव एका व्यक्तीला वेगळं करतो की मंडळीची पाळकपण करणं,
there will be a strong inward call but an equally strong outward call.
त्याच्या हृदयात एक महान इच्छा असते पण बाहेरून पण देव त्याच्या लोकांना खात्री पटवतो त्याबद्दल.
The body of Christ will recognize and confirm this man's calling.
ख्रिस्ताचं शरीर जे आहे ते त्याची सेवा बघून लगेच समजून घेतं की नाही ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं ठेवलेलं आहे देवाने आणि ह्याच्यामध्ये ही क्षमता आहे.
They compare what they see in the man with what they see in God's word and they say it's a match.
आणि मग ते त्याच्या जीवनाकडे पाहून सेवेकडे पाहून ते म्हणतात की होय देवाच्या वचनासंगती तालमेल खाते याचं.
They don't recognize these men by what they say about their gifts but by what they observe.
आणि मग हे लोक येऊन मंडळीला म्हणतात नाही माझ्यामध्ये एवढी क्षमता आहे एवढी क्षमता आहे म्हणून मंडळी मान्य करत नाही, पण त्यांचं जीवन आणि हे सगळं पाहून ते मान्य करतात.
We assume if God is raising these men up, it will be obvious who they are.
आणि जर का देव यांना उभं करत आहे तयार करत आहे तर मग आपल्याला ते नजरेत येणारच.
In the case of our deacons, we post the names of the men that we're considering in our church for the church flock to consider. We expect that their response will be, well, of course, we see those men serving everywhere. You mean they're not already deacons?
त्यांच्या मंडळीमध्ये ते असं करतात की जे डीकन लोक आहेत त्यांच्याबद्दल ते विचार करत असताना जे त्या पात्रते ते आहेत त्यांची नावं नोटीस बोर्डवर लावून ठेवतात आणि मग मंडळी जी आहे ती म्हणते की अरे अजून ते डीकन नव्हते का, ते इतके सेवेत आहेत आम्हाला वाटलं ते डीकनच आहेत.
When we ordain an elder, it's a rare event.
आणि जेव्हा आम्ही वडील नेमतो ती अशी सर्वसाधारण घटना नसते.
But the last thing this man will be to our church is a surprise.
पण ही अशी वेगळी म्हणजे सर्वसाधारण घटना नसते, पण आपल्या आमच्या मंडळीमध्ये एक धक्कादायक ती घटना नसते.
They've already observed his life, his family, his ministry, his wisdom, his leadership.
आणि त्यांनी त्याचं जीवनासंगती परिचित आहे, त्याचं ज्ञान किती आहे, त्याचं कौटुंबिक जीवन कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी मंडळी परिचित असते आणि मग ती घटका येते.
They've experienced his love for the flock.
आणि त्यांचं प्रेम अनुभवलेलं आहे की किती कितीतरी मेंढरांसाठी त्याचं प्रेम आहे त्या वडिलाचं.
They've been nourished when he opens up God's word.
जेव्हा तो वचन उघडतो तेव्हा सगळ्यांना समजतं आणि त्यांची भर त्यांचं पालन पोषण होतं.
You don't confirm a man as an elder for the purpose of testing his character or abilities.
आणि त्याला वडील आपण ह्यासाठी नेमत नाही की त्याच्यामध्ये ती पात्रता आहे की ती पारखून पाहायची.
He's already been tested.
त्याची पारख झालेली असती वर्षानुवर्षे आणि आता तुम्ही त्यांना नेमता.
What Paul says in 1 Timothy 3:10 about the deacons also applies to the elders.
पहिले तिमोथी 3:10 हे जे डिकन लोकांबद्दल पाऊल म्हणतोय की त्यांना त्यांना परीक्षण पहा त्यांनाही परीक्षण पहा म्हणजे वडिलांनाही परीक्षण पाहायला पाहिजे.
Let them also be tested first, then let them serve if they prove themselves blameless.
त्यांनाही पहिलं परीक्षण पहा डिकन लोकांना त्यांनाही म्हणजे वडिलांनाही परीक्षण पाहिलं गेलं पाहिजे.
The Puritan William Perkins said this.
आणि प्युरिटन जे आहेत विल्यम पर्किन्स त्यांनी असं सांगितलं.
How can you know for yourself whether God wants you to shepherd his flock?
तुम्ही कसं जाणून घ्याल स्वतःशी की देव तुम्हाला या कामासाठी बाळकीपणाच्या बोलवत आहे?
You must ask both your own conscience and the church.
तुम्ही स्वतःच्या विवेकाला विचारायला पाहिजे आणि मंडळीला विचारायला पाहिजे.
Your conscience must judge of your willingness.
तुमचा विवेक हा तुम्हाला सांगेल की तुमची इच्छा खरी आहे की नाही.
And the church of your ability.
आणि मंडळी जी आहे ते तुमची क्षमता आहे हे सांगत.
अ सेल्फ ऑर्डेन्ड मिनिस्टर इज अ ऑक्सिमोरॉन, अ कॉन्ट्रडिक्शन.
आणि एक स्वतःलाच नेमलेला असा जो सेवक आहे तो विरोधाभासाची ती गोष्ट आहे.
एंड युअर वाईफ अँड मदर डोंट कॉन्स्टिट्यूट कन्फर्मेशन.
आणि तुमची पत्नी आणि तुमची आई जी आहे ती म्हटली म्हणून मी सेवेत आलो हे तिकडे चालत नाही.
Paul asked in Romans 10:15.
Rom 10:15 मध्ये पॉल विचारतो.
How are they to preach unless they are sent?
आणि ते बोध कसा करतील जोपर्यंत त्यांना पाठविले जात नाही.
Missionaries shouldn't just go. They should be sent by the church.
जे मिशनरी कार्यात जातात ते फक्त स्वतःहून जात नाही मंडळीने त्यांना पाठवलं पाहिजे.
Shepherds don't appoint themselves. They're tested, confirmed, and appointed by the body.
तसे पाळक स्वतःलाच नेमत नाही त्यांची पारख होते आणि मंडळी त्यांचं पात्रता पाहते आणि मग त्यांना नेमते.
And I would say to you men who are seeking this work of elder, overseer, and pastor, seek the confirmation of the church and don't proceed without it.
आणि मी तुम्हाला हा सल्ला देतो की ज्यांच्यामध्ये ही तीव्र इच्छा उजागर झालेली आहे तुम्हाला बनायचं आहे तुम्ही तुमच्या मंडळीचं मत आणि मंडळीची मान्यता प्राप्त करून घ्या.
Trust God that if the Holy Spirit is making you a shepherd of his flock, the flock will let you know.
आणि तुम्ही हा भरोसा ठेवा की जर का पवित्र आत्मा तुम्हाला तयार करत आहे या जबाबदारीसाठी तर तोच पवित्र आत्मा जो आहे त्यांना खात्री करून देईल.
And when the spiritual warfare is raging around you in the ministry.
आणि मग जेव्हा तुम्ही ह्या सेवेमध्ये पदार्पण कराल आणि आध्यात्मिक झुंज चालू असेल सगळीकडे.
You will need to know that others believe God raised you up for this work.
तेव्हा तुम्हाला आठवण आणि फार गरजेचं राहील की नाही मी ही निवड केली नाही पण देवाने आणि इतरांनी देखील हे पाहिलेलं आहे.
Let me give one more suggestion. Charles Spurgeon wrote a book called Lectures to My Students.
आणि चार्ल्स स्पर्जनने एक पुस्तक लिहिलेलं आहे की माझ्या विद्यार्थ्यांना जे लेक्चर दिलेले आहेत ते.
Excellent book.
फार चांगलं पुस्तक आहे.
There's a chapter in there called The Call to the Ministry. You should all read.
आणि त्याच्यामध्ये एक अध्याय आहे की सेवेसाठी पाचारण ते तुम्ही वाचलंच पाहिजे.
Men, do you have any questions or thoughts?
काही प्रश्न विचार आहेत का?
Comments? Yes, Stephen.
पत्नीने तुमची तीव्र इच्छा आहे हे पाहणं किती महत्वाचं आहे.
आय रिमेंबर हियरिंग स्टीव्ह से गॉड कॉल्स द मॅन नॉट द वुमन. वो डू यू इफ गॉड डझंट कॉल द वाइफ टू. आय थिंक दॅट if you have your household in order, if you are leading your wife and the wife is called to follow the man, the man doesn't follow the woman, then I believe the wife will confirm your calling and your desires and will willingly, joyfully, cheerfully follow you.
आणि जर का आधीपासून तुम्ही तुमचं कुटुंब सुरळीत पाळत आहात आणि म्हणजे तुमच्या नेतृत्वा माग तुमची पत्नी आनंदाने येत आहे तर मग जेव्हा तुम्हाला सेवेचं पाचारण येईल तेव्हा तुम्ही तिच्या म्हणण्याप्रमाणे नव्हे पण ती जर का अगोदरपासून सुरळीत परिस्थिती असेल तर ती ते देखील पाहिल की देव तुम्हाला बोलवत आहे आणि तुमच्या माग ती देखील सहमत होईल.
आय नो अ मॅन हू हॅड अ strong desire to be a missionary in Africa. His wife did not want to go.
आणि एक मनुष्य मला माहित आहे की त्याला आफ्रिके देशामध्ये फार उत्कंठा होती की मी जाऊन मिशनरी बनल पण त्याच्या पत्नीला जायचं नव्हतं.
She was unhappy, she lacked joy.
आणि ती म्हणजे दुःखी झाली आणि तिला तो आनंदच नव्हता की जाण्यासाठी.
But the man went anyway.
आणि तो मनुष्य तरीही गेला.
It was a disaster.
आणि तिथे फार गोंधळ झाला.
I believe we should wait on God to change our wife's heart or we should reconsider that calling.
आणि मग आपण माझा विश्वास आहे की आपण वाट पाहिली पाहिजे की देवा माझ्या पत्नीचं पण हृदय माझ्यासारखं होऊ दे किंवा मग दुसरा पेशा आपण पाहायला पाहिजे.
If your wife is not 100% supportive of you and for you in your ministry, then going to be a disaster.
आणि जर का तुमची पत्नी 100% तुमच्या माग नसेल सेवेमध्ये तर फार मग पुढे गोंधळ होणार. प्रार्थना करा ज्यांच्या पत्नी तुम्ही सेवेमध्ये आला आहात पण तुमच्या पत्नी 100% तुमच्या माग नाही.
यु नो if there is a significant degree of resistance, unhappiness, it could be that you need to step down and take the time. If you do that, you might feel that you are losing your ministry. You might be gaining a great ministry in showing the high standard of leadership for God's church.
जर का तिच्यापासून तुम्हाला खूप विरोध होत असेल तुम्ही सेवेमध्ये पदार्पण ऑलरेडी आहात आणि तिच्यापासून खूप विरोध वगैरे होत असेल तर तुम्ही मग थोड्या काळासाठी बाजूला राहा. तुम्हाला वाटेल की अरे माझी सेवा जी आहे ती आता कोणीतरी दुसरी घेऊन जाईल किंवा कमी होत चाललेली आहे काय होतंय पण तुम्ही मंडळीला दाखवताय की किती हे मोठं पाचारण आहे आणि एक अजून श्रेष्ठ सेवा तुम्हाला मिळत.
And imagine what that communicates to the man's wife when the man is willing to step aside from something so important to devote himself to his wife. What love that would communicate to her.
आणि तिला कितीतरी प्रेम वाटल की ह्याला जी आवडती सेवा आहे त्याने थोड्या काळासाठी सोडलेली आहे आणि तो माझ्याकडे लक्ष देत आहे आणि मला जिंकण्याचा प्रयत्न करत आहे.
I would say that man really has nothing to lose but everything to gain.
त्या मनुष्य जो आहे त्याला असं गमावल्यासारखं काही नाही सगळं जिंकण्यासारखं आहे.
verses 11 and 12.
11 and 12.
He gave these gifted men to the church to equip the saints for the work of ministry.
आणि त्यानेच कोणी प्रेषित कोणी संदेशते कोणी सुवार्तिक कोणी पाळक व शिष्यक असे नेमून दिले.
The shepherds of the church are not those who should be doing all of the work of the ministry.
फक्त पाळक जे आहेत तेच सर्व सेवेतलं काम करतात असं नाही.
They train the flock to do the work of the ministry.
ते संतगणांना किंवा मंडळीला तयार करतात सेवा करण्यासाठी.
If they are doing their job, then the entire church will be doing the work of the ministry rather than exalting these few men.
जर का ते हे नेते त्यांचं काम करत असतील म्हणजे मंडळीला सुसज्ज करणार तर मग मंडळी सुसज्ज होत असताना त्यांच्याकडे नाही पाहणार कारण ते सुसज्ज आणि आता ते सेवा स्वतः करू शकतात वेगळ्या वेगळ्या मंडळ आतमधल्या तर मग ते फक्त त्यांच्यावर निर्भर राहणार नाही.
In 1 Corinthians chapter 4,
पहिले करिंथ चौथा अध्याय
Paul writes, this is how one should regard us.
आणि चौथा अध्याय आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने आम्हाला मानावे.
As servants of Christ and stewards of the mystery of God.
ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी.
Godly shepherds should be teaching God's flock that they are simply servants and stewards.
आणि देवभिरू नेते देवाच्या लोकांना सतत आठवण करून देतात की आम्ही फक्त सेवक आहोत देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत.
They should be washing the saints' feet.
आणि ते सतत संतगणांचे पाय धुणे म्हणजे त्यांच्या सेवेत असले पाहिजे.
Not putting themselves on a pedestal.
आणि ते स्वतः आम्ही फार मोठे असे आहोत असं करता कामा नाही.
Stephen, do you have any thoughts on that? Wow.
Actually, one of the reasons in the Indian church is we have only one pastor and they rarely train up and have things because, I don't know, it's a fear of keeping power.
Yeah. Well, that's why a team of godly men helps to dissipate that concentration of honor and adoration in one man.
आणि जर का संघ असला वडिलांचा तर मग एकाच व्यक्तीला अजून आणि अजून सर्व सामर्थ्य आणि गौरव असं मिळणार नाही त्या पूर्ण संघिक ती कामगारी आणि पूर्ण संघाला तो मान मिळत मग एकच व्यक्ती असं पोप बनणार नाही. Spurgeon says if you are called you won't be able to do anything else. Sometimes financially the church can't support and is it right for a pastor or a minister of Christ to support himself for like a part-time job and do the ministry?
I think what Spurgeon is saying there, if God is calling you, you will desire to do that work whether you're compensated or not.
देव तुम्हाला बोलवत आहे तर तुम्हाला पैसा मिळो मंडळीकडून न मिळो तुम्ही तीव्र इच्छा बाळगालच.
I would pay my church to do what I'm doing.
मी एवढं खूप कृतज्ञता आहे मला की मी माझ्या मंडळीला पगार देईल मला हे काम करत ठेवण्यासाठी.
Don't tell them I said that.
तुम्ही माझ्या मंडळीला ते सांगू नका.
Don't, that's not on the record. No, I think that we should work towards a church supporting its primary preaching pastors to free them up for that. But I was bivocational when I started pastoring. And again, I didn't care how much they paid me. I had such a burden to see this church have a shepherd that I sacrificed to do that.
आणि त्यांनी जेव्हा सेवेला सुरुवात केलं त्यांना पण बाहेरचं काम करून सेवा करावं लागली. पण त्यांचं ओझं काय होतं की हे लोक मेंढपाळा विना आहेत आणि त्यांनी कधीच विचार केला नाही की मला किती देतील, देऊ शकतील किंवा नाही. ते काम करत अगोदर त्यांनी सुरुवात केली. पण मंडळीला शिकवणं गरजेचं आहे की सत्य शेवटी जे उत्कृष्ट रीतीने शिकवतात जे वडील त्यांना पूर्णपणे मोकळं केलं पाहिजे.
Pastors need to instruct their flocks that this is the goal that they should work towards.
आणि पालकांनी